आकाशवाणी मुंबई। राजेश शिरभाते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात। केंद्रीय उत्पादन शुल्क सुधारणा विधेयक तसंच आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर विधेयक लोकसभेत सादर। देशातल्या शेअर बाजारांचा विक्रमी पातळीला स्पर्श। रस्ते अपघातात तामिळनाडूत 11 जणांचा तर महाराष्ट्रात सोलापूरमध्ये 5 जणांचा मृत्यू। दित्वा चक्रीवादळाचा जोर ओसरून कमी दाबाच्या पट्ट्यात रुपांतर। आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत पहिल्या सामन्यात भारताचा विजय। संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली। लोकसभेत आज कामकाज सुरू झालं तेव्हा लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी दिवंगत अभिनेता धर्मेंद्र, निवृत्ती कर्नल सोनाराम चौधरी, प्राध्यापक विजयकुमार मल्होत्रा आणि रवी नाईक यांना श्रद्धांजली वाहिली। त्यानंतर लोकसभेत प्रश्नोत्तराचा तास सुरू झाल्यावर विरोधी पक्ष सदस्यांनी मतदार यादी पुनरीक्षणासह विविध मुद्द्यांवर चर्चा करण्याची मागणी करत घोषणाबाजी सुरू केली। यावर बिर्ला यांनी नाराजी व्यक्त केली आणि कामकाज सुरू ठेवण्याचं आवाहन केलं। बिर्ला यांच्या आवाहनानंतरही घोषणाबाजी सुरू राहिल्यामुळे सभापतींनी दुपारी 12 वाजेपर्यंत कामकाज तहकूब केलं। त्यानंतर सभागृहाचं कामकाज सुरू झालं तेव्हा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय उत्पादन शुल्क सुधारणा विधेयक, आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर विधेयक 2025 सभागृहात सादर केले। त्यानंतर विरोधी पक्षांची घोषणाबाजी सुरू राहिल्यामुळे कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। राज्यसभेत आज 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली। नॅशनल कॉन्फरन्सचे गुरविंदर सिंग ओबेरॉय, चौधरी मोहम्मद रमजान आणि रज्जाद अहमद किचलू यांनी वरिष्ठ सभागृहात सदस्य म्हणून शपथ घेतली। पहिल्यांदाच राज्यसभेचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांचं स्वागत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं। राधाकृष्णन यांचा उपराष्ट्रपती पदापर्यंतचा प्रवास लोकशाहीची खरी ताकद दर्शवतो असं मोदी यावेळी म्हणाले। यावेळी बोलताना भारतीय लोकशाहीविषयी मोदी म्हणाले,
गत दिनों बिहार में जो चुनाव हुए हैं उसमें भी मतदान के जो विक्रम हुआ है वो लोकतंत्र की सबसे बड़ी ताकत है। माताओं बहनों की जो भागीदारी बढ़ रही है ये अपने आप में एक नई आशा, नया विश्वास पैदा करती है। एक तरफ लोकतंत्र की मजबूती और इस लोकतांत्रिक व्यवस्थाओं के भीतर अर्थतंत्र की मजबूती, इसको भी दुनिया बहुत बारीकी से देख रही है। भारत ने सिद्ध कर दिया है डेमोक्रेसी कैन डिलीवर।
त्यानंतर विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे राज्यसभेचं कामकाजही दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। या अधिवेशनादरम्यान सूचीबद्ध असलेली एकूण 13 विधेयकं मंजूर होण्याची शक्यता आहे। या विधेयकांमध्ये राष्ट्रीय महामार्ग सुधारणा विधेयक, अणुऊर्जा विधेयक, कॉर्पोरेट कायदे सुधारणा विधेयक, विमा कायदे सुधारणा विधेयक आणि भारतीय उच्च शिक्षण आयोग विधेयक 2025 यांचा समावेश आहे। हिवाळी अधिवेशन ही फक्त एक औपचारिकता नसून त्याद्वारे देशाला विकासाकडे नेण्याच्या प्रयत्नांना चालना मिळते असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी ते वार्ताहरांना संबोधित करत होते। भारताचा आजचा आर्थिक विकास उल्लेखनीय आहे। या वाढीमुळे भारताला विकसित राष्ट्र बनण्याच्या मार्गावर चालण्याचा आत्मविश्वास आणि बळ मिळालं आहे असं मोदी म्हणाले। 18व्या लोकसभेचं 6वं अधिवेशन आजपासून सुरू होत असून सर्व संसद सदस्य त्यांच्या सक्रिय सहभागाद्वारे लोकशाहीची परंपरा जपतील अशी आशा लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशातून व्यक्त केली आहे। भारत केवळ आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेनेच नव्हे तर जागतिक पातळीवरही महत्वाची आर्थिक भूमिका बजावत असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे। ते आज नवी दिल्लीत पादत्राणे डिझाईन आणि विकास संस्थेच्या दीक्षांत समारंभात बोलत होत्या। देशाच्या आर्थिक प्रगतीत पादत्राण निर्मिती उद्योगाचा मोठा वाटा असून गेल्या वर्षी तब्बल 500 कोटी अमेरिकन डॉलर किमतीच्या पादत्राणांची निर्यात झाली असल्याचंही त्या म्हणाल्या। देशातल्या शेअर बाजारांनी आज विक्रमी पातळीला स्पर्श केला। सकाळी व्यवहार सुरू झाल्यापासूनच बाजारात तेजी दिसून आली। सेन्सेक्सनं 86,086 अंकांवर झेप घेतली तर निफ्टी 26,311 पोहोचला। त्यानंतर दोन्ही निर्देशांकांमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली। दुपारी 1च्या सुमारास सेन्सेक्स सुमारे 600 अंकांची घसरण नोंदवत 85,600 आला। तर निफ्टी साधारण 120 अंकांनी घसरून 26,185 वर पोहोचला. सध्या पुन्हा दोन्ही निर्देशांकात थोडीफार तेजी दिसते आहे. नागालँड राज्याचा आज 63वा स्थापना दिवस आहे. यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागालँडच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. नागालँडला समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि निसर्ग लाभला आहे. इथला आदिवासी जमातीचं वैविध्य आणि एकमेव द्वितीय वारसा अभिमानास्पद आहे असं राष्ट्रपती आपल्या संदेशात म्हणाल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही नागालँडच्या समृद्ध सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचं कौतुक केलं. नागालँडचे राज्यपाल अजय कुमार भल्ला आणि मुख्यमंत्री नेफ्यू रियो यांनीही स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या. नागालँडमध्ये आज 26वा हॉर्नबिल उत्सव कोहिमामधल्या किसामा इथं सुरू होत आहे. 10 दिवसांच्या या उत्सवात नागालँडमधल्या सर्व नागा जमाती एकत्र येतात. यात पारंपरिक कलाप्रकार, संगीत, लोककथा, हस्तकला आणि पाककृती यांचं प्रदर्शन केलं जातं. आज संध्याकाळी किसामा इथल्या उद्घाटन समारंभात राज्यपाल अजय कुमार भल्ला हे प्रमुख पाहुणे असतील. हॉर्नबिल उत्सवानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रम साजरे केले जाणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. तमिळनाडूच्या शिवगंगा जिल्ह्यात काल रात्री 2 बस एकमेकांवर समोरासमोर आदळून झालेल्या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला असून 54 जण जखमी झाले आहेत. शिवगंगा जिल्ह्यातल्या तिरुप्पातूल भागातल्या पिलार पाटीजवळ हा अपघात झाला. तिरुप्पूर ते काराईकुडू जाणारी बस काराईकुडी ते डिंडीगुल जिल्ह्यात जाणाऱ्या बसला समोरासमोर धडकली. स्थानिकांनी जखमी प्रवाशांना तातडीनं रुग्णालयात दाखल केलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबाला 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये मदत घोषित केली आहे. जखमींना लवकर बरं वाटावं अशा सदिच्छाही त्यांनी समाजमाध्यमावर व्यक्त केली आहे. सोलापूर जिल्ह्यात बार्शी लातूर महामार्गावर झालेल्या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 3 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे. विवाह सोहळ्यानंतर नवदाम्पत्याला देवदर्शनासाठी तुळजापूरला घेऊन जाणारी कार आणि भरधाव ट्रक यांची धडक होऊन अपघात झाला. ही धडक इतकी जोरदार होती की कार पुलावरून खाली जाऊन 3 ते 4 वेळा पलटी झाली. अपघातात दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालं. दित्वाह चक्रीवादळाचा जोर ओसरून त्याचं कमी दाबाच्या पट्ट्यात रुपांतर झालं असून ते बंगालचा उपसागर आणि उत्तर तमिळनाडू तसंच पुद्दुचेरीच्या किनारी भागाकडे झुकलं आहे. गेल्या 6 तासात हे चक्रीवादळ 6 किलोमीटर प्रतितासाच्या गतीनं उत्तरेकडे सरकलं असून ते चेन्नईपासून दक्षिणेकडे 90 किलोमीटर, पुद्दुचेरीपासून दक्षिणेकडे 90 किलोमीटर आणि कुड्डुरलोर आणि कराईकलपासून 100 किलोमीटर अंतरावर आहे. कमी दाबाचा पट्टा उत्तर तमिळनाडू आणि पुद्दुचेरीपासून समांतर अंतरावर 30 किलोमीटरवर असेल, त्यामुळे तिरुवल्लूर जिल्ह्यात आज जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात काल रांची इथं झालेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा 17 धावांनी पराभव केला. भारतानं प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 349 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेला 332 धावांवर रोखण्यात भारताला यश आलं. त्याआधी दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारतातर्फे विराट कोहलीनं आपलं 52वं आंतरराष्ट्रीय शतक झळकावत नाबाद 135 धावा केल्या. रोहित शर्मानं 57 धावा केल्या तर कर्णधार के एल राहुलनं 60 धावा केल्या. या प्रमुख खेळाडूंच्या फलंदाजीच्या जोरावर भारतानं 349 धावांचा टप्पा गाठला. विजयासाठी 350 धावा करण्याचं आव्हान घेऊन उतरलेल्या दक्षिण आफ्रिका संघाचे आघाडीचे खेळाडू झटपट बाद करण्यात भारतीय गोलंदाजांना यश आलं. त्यानंतरही त्यांचे फलंदाज ठराविक अंतरानं बाद होत गेले. अखेर निर्धारित 50 षटके संपायला 4 चेंडू शिल्लक असतानाच त्यांचा डाव 332 धावांमध्ये आटोपला. भारतानं या 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात. केंद्रीय उत्पादन शुल्क सुधारणा विधेयक तसंच आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर विधेयक लोकसभेत सादर. देशातल्या शेअर बाजारांचा विक्रमी पातळीला स्पर्श. रस्ते अपघातात तामिळनाडूत 11 जणांचा तर महाराष्ट्रात सोलापूरमध्ये 5 जणांचा मृत्यू. दित्वाह चक्रीवादळाचा जोर ओसरून त्याचं कमी दाबाच्या पट्ट्यात रुपांतर. आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत पहिल्या सामन्यात भारताचा विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.